साडीमध्ये आली अंबिका पाहुनी, हिरव्या साडी चोळीमध्ये दिसतीया उठुनी। रोहतवाडीमध्ये आली अंबिका पाहुनी, हिरव्या साडी चोळीमध्ये दिसतीया उठुनी। नजर होईन आईला माझ्या दृष्ट गगाडोनी, काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी, काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी। चंद्र सूर्य झाकी डोळ, जगाचा निराळा आहे आई तुझा खेळ। डुमरे लाग कंबर पटानी सली पातळ, मुकुटाला गेंदन फूल रूप तुझ भोळ। नाकमधी नतनी भाळी मळवटले ऊनी, नाकमध्ये नतनी भाळी मळवटले ऊनी। काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी, काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी। तुझा थोर चैत पौर्णिमेला होतो आईचा गजर, छबीण्याला होता आई पालखीत स्वार, भक्त करती उधो उधो नामाचा गजर। दारोदारी भक्त घेती रांगोळ्या काढूनी, दारोदारी भक्त घेती रांगोळ्या काढू। काजळ घाला कुणी नाही नात काजळ घाला कुणी कुणी, काजळ घाला कुणी नाही नात काजळ घाला कुणी। खान मांडील तू माझ्या मनाच्या मंदिरी, बालाजी आशिष वरती राहो छाया खरी। लहू बबन सांगे एसके जोडी राजवानी, लहू बबन सांगे एसके जोडी राजवानी। काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी, काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी। रोहतवाडीमध्ये आली अंबिका पाहुनी, हिरव्या साळी चोळीमध्ये दिसतीया उठुनी। रोहतवाडीमध्ये आली अंबिका पाहुनी, हिरव्या साडी चोळीमध्ये दिसतीया उठुनी। नजर होईन आईला माझ्या दृष्ट गगाडोनी, काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी, काजळ घाल कुणी नाही नात काजळ घाल कुणी।
Bye-bye.